स्वाभिमानी मंदिर बाहेर बंद होतं, लोकांनी वेगळं केलं. आज दुसरं गाणं आहे माझं, मी तुम्हाला सांगतो ते. माझ्या मामाची मुलगी आहे पूजा, पूजा रामराव आवघडे, तिने सुद्धा या ठिकाणी बघितली होती. होती त्या गाण्याला अजून सांगत तिने आमचे मोरे मोरे हलकेवाले सुंदर कलाकार आहेत, सुद्धा या ठिकाणी बघितली. मनापासून
तुम्हाला सांगतो मी गाण्यात कस हो गेल, पटपटी मला तू तूच न बोलत नाही आला बापूर आला, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. मला दिला आला तर माझ्या पाठ्यातून आलं पाहिजे. सगळीच गाणी माझ्या पोरांची आहेत, जेवढी पण गाणी आहेत. मग सोने मला माय म्हणला सोने जो काय तुमची पोरं एवढी गीत आहे, तुमच्या पोरांची लोकगीत एवढी आहे, तुम्ही तर बाप आहे. मग तुमचं काय काय मी त्याला सांगितलं की मी मला शोभल असं गाणं मी करणार. गाण्यामध्ये एवढी सुंदरता आली, एवढी स्वच्छता आणली, मी तुम्हाला सांगतो. लोकगीत कसं पाहिजे सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, घरातल्या सगळ्या मंडळींनी ऐकलं पाहिजे, लहान लहानपासून माझ्या मनापासून ऐकलं पाहिजे.